हाँ प्रवीण गर्डे सर बोलतो ना. नमस्कार सर, मी अमित गुजराती बोलतो आहे परांजपे स्कीमच्या आर्यभट्ट साईटवरून. हा सर, आपण फ्लॅट बघितला होता आणि आपण रिव्हर्ट करणार होतो सर फ्लॅट संदर्भात, तर काही डिस्कशन झालं सर तुमच्या याबद्दल? हा हा राईट सर. ओके सर, तर नाही सर अजून तरी नाही झालेलं आहे, पण आपण काही अग्रीमेंट टू सेल वगैरे करतोय, कंटिन्यू सेलिंग पण चाललेलं आहे, फक्त आपल्याला परदेशाला रेस्ट्रिक्शन आहे, तर त्याची पण आता डेट वगैरे एक्वेस्ट झाली की मग मी तुम्हाला कळवतो.